विसाव्या शतका आरंभीचा या जगी चित्रपट बनू लागले होते वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा हे तंत्र आमच्या देशी आले नव्हते पण करुणी काम निर्धार योगी वृत्तीने फाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले अर्जुनास जैसे लक्ष एकची डोळा जे अशक्य होते शक्य तयानी
प्रभात आली प्रभात झाली जगती गाजा वाजा बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा
चित्र म्हणावा फिल्म सिनेमा पिक्चर मूवी काही म्हणा घटका भरची करमणू कवा दोन घडीचा विरंगुळा
लढणाऱ्याचे अश्रू पुसतो लकीर देतो हास्याची पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची
आयुष्याच्या क्षणाक्षणाशी बांधत से रेश मनाते आठवणींना असा बिलगतो कंठाशी दाटून येते जीवाशिवाशी नाळ जोडती लावणी जाती माया
लख लख चंदे
ज्योतिया
लख लख चंदे
लख लख